भाषा आपली सर्वांचीच. लेख तेरावा. हस्ताक्षर. सहज बोलता बोलता गप्पांच्या ओघात माझा एक चिनी मित्र म्हणाला की आमची चित्रलिपी ही जगातली सर्वात जुनी लेखन पद्धती आहे. अशा वेळी माझ्यातला भारतीय तोही परदेशात असताना गप्प बसणं शक्यच नव्हतं. मी अर्थातच भारतातली ब्राह्मी खरोष्टीची माहिती सांगून त्या पद्धतीचं लेखन हेच सर्वात जुनं आहे असं उत्स्फूर्तपणानं आणि मोठ्या अभिनिवेशानं सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या गप्पांमधून निर्माण झालेला हा वाद फार न ताणता काही वेळानं आम्ही दोघांनीही नेहमीप्रमाणे अनिर्णित बरोबरीत सोडून दिला, पण तो विषय माझ्या डोक्यात पक्का राहिला. माणूस नक्की कधी लिहू लागला हे सांगणं फार कठीण आहे, पण लिहिण्यापूर्वी तो चित्र काढू लागला असणार हे निश्चित. आपल्या परिसरात दिसणाऱ्या विविध आकृती त्याला भावल्या असणार, नि फुरसतीच्या वेळी चाळा म्हणून, नि नंतर वेळ काढून त्यानं त्या काढायचा प्रयत्न केलेला असणार. जे पाहिलं जसं दिसलं तसं ते रेखताना सुरुवातीच्या काळात त्याला काय अडचणी आल्या असतील, लेखनाची सुरुवात कोणत्या अपघातानं झाली असेल याची इतिहासात कुठे नोंद नसली तरी आपण ते कल्पनेनं समजू शकतो. त्या काळात रेखाटणं हे अतिशय अवघड काम असलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या रेषांच्या आधारानं ध्वनीशी संबंधित अक्षरं निर्माण व्हायला कितीतरी हजार वर्षांचा काळ गेला असणार, आणि तेवढ्या काळात माणसं आपल्या परीनं चित्रच काढत असणार. गंमत म्हणजे हा मुद्दा आमच्या वादात आलाच नव्हता, त्यालाही सुचला नव्हता. ह्या मुद्द्यावरून वाटतं की ध्वनीचा कसलाही आधार नसलेली चिनी चित्रलिपी ही आपल्या ब्राह्मी खरोष्टी लिप्यांच्या खूप अगोदरची, अगोदरच्या पिढीतली, कदाचित ब्राह्मीची आजी पणजी खापर पणजी शोभेल इतकी प्राचीन लेखन पद्धती असली पाहिजे हे निःसंशय. ब्राह्मी लिपी ही मुळात चित्रलिपी असली पाहिजे, कारण अक्षरांना ध्वनीची जोड देताना किंवा ध्वनीला अक्षर म्हणून काही आकार देताना, नवे संकेत ठरवताना आधार हा एखाद्या वस्तूचा कल्पनेचाच असणार ना. कोणते शब्द असतील ते? वैदिक पूर्व भाषेतले किंवा कदाचित त्या भाषेच्या पूर्वीच्या भाषेतले. उदाहरणार्थ गज ह्या प्राण्याचं चित्र काढलं, पुढे ते चिनी पद्धतीनं सोपं सोपं होत गेलं तर काय राहील त्या चित्रात? त्या प्राण्याचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे सोंड. ब्राह्मी लिपीतला ग गजाच्या सोंडेसारखाच आहे. चिनी लिपीचा विकास लक्षात घेतला तर माझी ही कल्पना तर्कसंगत आहे. ह्या दिशेनं विचार केला, जुने भाषिक पुरावे शोधले, अधिक संशोधन केलं तर ब्राह्मीचा मूलाधार शोधून काढणं शक्य होईल. चीनमध्ये चित्रांचं सुलभीकरण होत गेलं कारण तिथे त्या वस्तूला, वस्तूलाच नव्हे तर भावनांनाही आकार देण्याचा, त्याचं चित्र रेखाटण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. इतर जगात आकाराऐवजी ध्वनींचा आधार घेऊन अनुकरण सुलभीकरण झालेलं असावं असंच दिसतं. लेखन सर्वांना यावं ह्याच कल्पनेनं ते सोपं करायचे प्रयत्न झालेले असणार. सुलभीकरणाच्या कल्पना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या होत्या, हा भाग वेगळा. जपानी लोकांनी चिनी लिपीच्या आधारानं आपली लिपी नव्हे लिप्या तयार केल्या, पण स्वर आणि व्यंजन वेगळे करून दाखवण्याचं तंत्र जपानी लोकांना अजूनपर्यंत जमलेलं दिसत नाही. का के की को क्यू ह्या पाचखडीत क हा समान ध्वनी आहे, नि आ ई ओ आय अयु हे स्वर आहेत, हे त्यांच्या लिपिकारांना जाणवलंही असेल, पण जपानी भाषेत त्यांची गरज नसल्यामुळे ते वेगळे दाखवण्याची सोय केली गेली नसावी. शब्दभांडाराबाबत जसं दिसतं की ज्या कल्पनाच एखाद्या समाजात नसतात त्या कल्पनांसाठी त्यांच्या भाषेत शब्द नसतात, ते विकसित होत नाहीत. जपानमध्ये 3-3 पारंपरिक लिप्या असल्या तरीही स्वर आणि व्यंजन वेगळं दाखवण्याची सोय न होण्याचं, विकसित न होण्याचं कारण हेच असावं. स्वर, व्यंजन, ह्रस्व, दीर्घ आणि प्लुत अशा एक ना अनेक प्रकारे आपल्याकडे ध्वनींचा अभ्यास झाला आणि शास्त्रीय पायावर ब्राह्मी लिपीचा विकास झाला. तो वारसा सहजपणे सर्व भारतीय लिप्यांना मिळाला. आवाजातला चढ उतार लक्षात घेता वैदिक भाषेत 3 प्रकार दिसतात, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. वैदिक भाषेच्या लेखनात हे स्वराघात, पिच ॲक्सेंट दाखवण्याची सोय आहे. चिनी भाषेत असे 4 प्रकारचे चढ उतार आहेत, पण ते दाखवण्याची कसलीही सोय त्यांच्याकडे नाही. त्यांना ते उच्चारणाच्या प्रत्यक्ष तालमीतून, संस्कारातूनच शिकावे लागतात. पण हा वारसा आपण नीटपणे सांभाळतो आहोत असं मात्र वाटत नाही. भारतात एवढ्या उत्तम लिप्या असूनही निर्गुण निरक्षर माणसं आपल्यातच अधिक. एकीकडे मुद्रणकलेत विकास होत आहे आणि त्याचवेळी आपल्या जेमतेम साक्षर मुलांचं हस्ताक्षर अधिकाधिक वाईट होत चाललं आहे. शुद्ध लेखनाबद्दल तर बोलायचीच सोय नाही. थ, ध, श वगैरे अक्षरांचं गोटुळं रेषेला काढायचं की रेषेच्या चिकटून काढायचं की रेषेच्या खाली काढायचं. द, स, ह वगैरे अक्षरांचा खालचा फरांटा किती खाली ओढायचा याचं शास्त्र आहे, पण ते विद्यार्थ्यांना ठाकून ठोकून शिकवलं जात नाही. मिशनऱ्यांनी चालवलेल्या नुसत्या इंग्लिश माध्यमाच्या नव्हे, अनेक शाळांमध्ये अगदी सुरुवातीपासून 4 रेघी वहीवर मुलांकडून अक्षर खटवून घेतलं जातं. रनिंग हँडमध्ये वळणदार अक्षर होण्यासाठी तिथे जे परिश्रम करून घेतले जातात ते कौतुकास्पद असतात. मिशनऱ्यांच्या शाळेत मुलांसाठी करडी शिस्त, छडी आणि पालकांसाठी फाईन यांच्या वापरामुळे तिथल्या विद्यार्थ्याचं अक्षर चांगलं होत असेल का हो? या बाबतीत बंगाली मुलं भाग्यवान, कारण त्यांच्यासाठी 100 वर्षांपूर्वी विद्यासागरांसारख्या मोठ्या माणसानं खूप काम केलं. रवींद्रनाथ ठाकूरांनीही लहान मुलांसाठी खूप काम केलं. आपल्याकडे मराठीत असे प्रयत्न फारसे झालेले दिसत नाहीत. अक्षराकडे लक्ष देणारे काही शिक्षक असतात, पण विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या बघता असे शिक्षक फारच थोडे. बहुतेक शाळा नित्यनेमानं हस्ताक्षरांच्या स्पर्धा घेतात, बक्षीसही वाटतात, पण चांगलं अक्षर म्हणजे काय, त्याचे निकष काय, ते कसं काढावं, घटवावं हे शिकवत नाहीत. अक्षर गिरवून सुधारण्यासाठी बर्ग्यांची सुलेखा पाटी बाजारात मिळते. अनेक पालक ती आपल्या पाल्यांना आणून देतात, पण तिचा उपयोग केला जातो की नाही हे बघितलं जात नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणजे एकूण परिस्थितीत काही सुधारणा झालेली दिसत नाही. शाळांनी जर अक्षरलेखनाचे पद्धतशीर धडे देण्याची व्यवस्था केली आणि घरी पालकांनीही लक्ष घातलं तर आपल्याला खूप काही साधता येईल. भाषा काय, साधं माध्यम आहे. मुद्दा कळला म्हणजे झालं, किंवा वाचता आलं म्हणजे झालं, त्यात शुद्ध अशुद्धचा काय प्रश्न आहे, आणि आता हातानं लिहितो कोण, असं पालकच वरचेवर म्हणत राहिले तर विद्यार्थ्यांचं काय होणार. ही उदासीनता आपण प्रथम सोडली पाहिजे. मुलांचं अक्षर सुधारण्यासाठी पालकांनी शिक्षकांनी अस्वस्थ होऊन कार्य करण्याची गरज आहे. ह्या विषयात रस असणारी, योजना असणारी आणि त्यासाठी वेळ देऊ इच्छिणारी अनेक माणसं आहेत. पालकांनी पुढाकार घेतला तर अनेक जण पुढे येतील. जोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यासमोर, शाळेत, घरात संगणक येत नाही आणि प्रत्येक जण आपल्या खिशातून संगणक आणि मुद्रण यंत्र नेऊ शकत नाही, तोपर्यंत हातानं लिहिण्याची गरज पडणार आहे. म्हणून वळणदार नाही तरी सुवाच्य अक्षराची गरज राहणारच आहे. अक्षर म्हणजे त्या त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग असतो. समर्थांनी म्हटलं आहे की सुंदर हस्ताक्षर पाहिल्यावर ते काढणाऱ्या माणसाला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होते. असं पाहिजे अक्षर. प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा जशा वेगवेगळ्या असतात तसं अक्षरही वेगळंच असतं. चांगल्या अक्षराची तरबदारी जुन्या काळच्या संतांपासून ते महात्मा गांधींपर्यंत सर्वांनीच केलेली आहे. पाटीवर किंवा कागदावर काढलेल्या रेषांना मन असतं, हीच त्याची गंमत. मित्राचं किंवा मैत्रिणीचं टंकलिखित पत्र किंवा हस्तलिखित पत्र यातलं तुम्हाला कोणतं अधिक जवळचं वाटेल? जगात कितीही नवनवीन यंत्र निर्माण होवोत, खिशात मावणारे छोटे संगणक नि तसलीच मुद्रण यंत्र येवोत, कित्येक हजार वर्षांपासून माणसानं शोधून काढलेली नि लाखो पिढ्यांनी विकसित केलेली जपलेली हस्ताक्षराची कला नि विद्या आपण कोणत्याही परिस्थितीत गमावता कामा नये. तोही आपला भाषेसारखाच अमूल्य वारसा आहे.